काकड आरतीनंतर भूपाळीचे स्वर उमटतात. सदैव जागृत असणाऱ्या साई योग्याला केवळ उपचार म्हणून भक्तजन जागे पाहतात.
गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड़ जीवा. उठा उठा श्री साई नाथ गुरु चरण कमल दावा. सोडुनिया भव तम रजनी विलया, परी ही अज्ञानासी तुम ची भूल वियोग माया. शक्ति न आम्हा यत्किंचित ही तिजला साराया, तीते सारुनी दावा मुख जन ताराया. सकृप होन महिमा तुमचा तुम्हीच वदवावा. उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा. भक्त मनी सद्भाव धरु नजे तुम्हानुसर ले, ध्यायास्तव ते दर्शन तुमसे द्वारी उभे ठेले. ज्ञानस्था तुम्हास पाहुनी मन अमुचे ढाले, परिवचनामृत प्राशाया मन आतुरते झाले. आम्ही अपुले काजास्तव तुज कष्ट वितो देवा, सहन करिसिते ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा. उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा. उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा. भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता.
भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता. भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता.
भेट द्या मला साईनाथा ओ साईनाथा साईनाथा साईनाथा.
भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता. भेट द्या मला साईनाथा राघवा कृष्णा श्री दत्ता. भेट द्या मला.